चलो ना देवा दबा ही आही माथे धो।